नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावर बी देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारत आनी ब्रिटनान आयज इतिहासीक मुक्त व्यापार कबलातीचेर सय केली. हे एक इतिहासीक पावल चेकर्स हांगा आपले ब्रिटीश समपदस्थ कीर स्टार्मर हांचे मदीं जाल्ल्या चर्चे उपरांतच्या पत्रकार परिषदेंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळें की आज भारत ब्रिटन द्विपक्षीय संबंदां मदलो इतिहासीक दीस आसा. कितल्याशाच वर्सांच्या कठोर परिश्रमा उपरांत दोनूय देशांमदीं व्यापक आर्थीक आनी व्यापार कबलात जाल्या ह्या बद्दल तांणी खोस व्यक्त केली. ही कबलात भारत आनी ब्रिटनाच्या सामायीक समृद्धीचो मार्ग मेकळो करता अशें तांणी नमूद केलें. भारतीय कापड, पादत्राणां, रत्नां आनी भांगरावस्त, दर्या खाद्य आनी अभियांत्रिकी वस्तूंक ब्रिटनांत बरीच बाजारपेठ उपलब्ध जातली अशें तांणी सांगलें. ब्रिटनाचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर हांणी आपल्या निवेदनांत म्हळें की मुक्त व्यापार कबलात ही युरोपियन युनियनांतल्यान भायर पडल्या उपरांत ब्रिटनान केल्ले सगळ्यांत व्हड आनी अर्थीक दृश्ट्या म्हत्वाची व्यापार कबलात आसा. तांणी प्रधानमंत्री मोदींचे नेतृत्व आनी वेव्हारीकते बद्दल आभार मानले.
Look, and we both know this is the biggest and most economically significant trade deal that the UK has made since leaving the EU. And I think I can say that it's one of the most comprehensive deals that India has ever done. So thank you, Prime Minister, for your leadership and for your pragmatism. And I'd like to thank everybody who's worked so hard to get this deal over the line.
सरकारान म्हळा की डीडी फ्री डिशान दक्षिण भारतीय भाषांचे प्रतिनिधित्व वाढून तांची व्याप्ती वाढयल्या. लोकसभेत एका लेखी उतरात माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन हांनी म्हळे की डीडी फ्री डिशार दक्षिण भारतीय भाषांच्या वाहिन्यांचे प्रतिनिधित्व वाढवपाक सरकारान वेगवेगळ्यो सक्रिय उपाययोजना केल्यात. बरे प्रादेशीक प्रतिनिधित्व मेळचे म्हणून डीडी फ्री डिश प्लॅटफॉर्माच्या ई लिलावात दक्षिण भारतीय भाषांच्या वाहिन्या खातीर स्लॉट राखीव दवरल्या. दक्षिणेकडच्या खासगी प्रसारकांचो सहभाग वाढचो ह्या खातीर पात्रता निकष सोपे केल्या. ह्या वर्सा 1 एप्रील सावन डीडी फ्री डिशार 3 अतिरिक्त दक्षिण भारतीय भाषांच्यो खासगी वाहिनी TV9, तेलुगू, आस्था कन्नड आनी आस्था तेलुगू हांचो आस्पाव केला. वेगवेगळ्या प्रस्नांक लागून विरोधी पक्ष फुडाऱ्यांनी केल्ल्या बोवाळाक लागून संसदेच्या दोनी सभाघरांचे कामकाज दिसभरा खातीर स्थगीत केले. लोकसभा पयली दनपारा 2 मेरेन स्थगीत केली, पूण उपरांत विरोधी पक्षाच्या बोवाळाक लागून सभाघराचे कामकाज विस्कळीत जाल्ल्यान संसदेच्या दोनी सभाघरांचे कामकाज दिसभरा खातीर स्थगीत केले. सकाळी 11 लोकसभेचे कामकाज सुरू झाले तेन्ना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हांणी प्रश्नोत्तराच्या वराक सुरू केल्ले, पूण विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली आनी बिहारातल्या विशेष सघन सुदारणा आनी हेर मुद्द्यांचेर चर्चा करपाची मागणी करत सभाघरातल्या वेदी मेरेन घुसले. बिर्ला हांणी विरोधकांची वागणूक सभाघराच्या प्रतिश्ठेक अनुसरून ना अशें सांगत प्रश्नोत्तराचे वर सुरू करपाची परवानगी दिवपाचे आवाहन केले, पूण गोंधळ वाढिल्ल्यान निमाणे कामकाज स्थगीत केले.
मेजे खोदने के लिए नहीं भेजा है, आप अपने अपने आसन पर जाए, प्रश्नकाल के बाद नियमों के तहत आपको हर मुद्दे विषय पर बोलने दिया जाएगा, नहीं तो सदन की कार्रवाई आज 2 बजे तक के लिए स्थगित की जाती है.
सहकार मंत्री अमित शाह हांणी आयज नवी दिल्लीत राष्ट्रीय सहकार धोरण 2025 अनावरण केले. यावेळी उलयतना शाह हांणी सांगले की विकसीत भारत 2047 ध्येय साध्य करपाक या धोरणाची मुखेल भूमिका आसतली. सहकार्यावरवी समृद्धीचे सपन साकार करपा खातीर तळागळात रोडमॅप तयार करपाचो हेत धोरणात आसा अशें तांणी फुडें सांगले. भारतीय हवामान खात्यान आयज दर्यादेगेवेल्या कर्नाटक आनी ओडिशांत घोग्यांनी ते अतिघोग्यांनी पावस पडपाचो अदमास काडला. तशेंच आयज मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, गंगेटीक अस्तंत बंगाल, मध्य प्रदेश सयत दक्षिण द्विकल्पीय भारतांत घोग्यांनी पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. तशेंच फाल्यां मेरेन बिहार, उदेंत उत्तर प्रदेश, झारखंड, उत्तराखंड सयत ईशान्य भारतांत घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा. चांगझू हांगा जाल्ल्या चायना ओपन सुपर 1000 बॅडमिंटनांत भारताच्या उन्नती हुडान आयज आपल्या कारकिर्दीतले सगळ्यांत व्हडले जैत नोंद करून 2 फावटी ऑलिंपिक पदक जिखपी PV सिंधू सर्तीच्या 16 फेरयेत पराभव केलो. मजगती भारताची पहिल्या क्रमांकाची दादल्यांची दोट्टी जोडी सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी हांणी आयज इंडोनेशियाच्या लिओरोली कर्नांडो आणि बागास मौलाना हांचेर सरळ खेळांत जैत मिळून क्वार्टर फायनलीत पावल दवरले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.